हॅलो. हा सर, मी अर्चना बोलते परांजपे स्कीम मधून. परांजपे स्कीम मधून अर्चना बोलते. सर आवाज येतोय का माझा? सर तुमची 2 BHK साठी रिक्वायरमेंट होती ना फ्लॅट साठी, फॉरेस्टल परांजपे स्कीम. सर 1 RK काय बजेट पर्यंत बघताय? सर किती रेंज पर्यंत बघताय तुम्ही? 20 लाख. कुठल्या एरिया मध्ये पाहिजे तुम्हाला? खेड शिवपूरला चालेल का? हॅपीनेस सब म्हणून आमचा प्रोजेक्ट आहे त्या साईडला, खेड शिवापूर वर्वे फाट्याला. हा वर्वे फाट्याला आहे आमचा हॅपीनेस सब म्हणून. तिथे साधारण 1 BHK आहे तिकडे 20 लाखात. तुम्ही राहायला कुठे आहे सर? मुंबईला असता का? मग तुम्हाला स्वारगेट पासून तरी नाही म्हटलं तरी ते एक मला वाटतं 1 तास लागेल तिथे जायला. तुम्ही कसं राहण्यासाठी बघताय की हे इन्व्हेस्टमेंट साठी बघताय? सर छान आहे सर, तो प्रोजेक्ट खूप सुंदर आहे. साधारण 29 किलोमीटर आहे स्वारगेट पासून, तो बेंगलोर हायवे वरती. हो चांगला आहे सर, कारण आता तिथे रिंग रोड वगैरे होतोय आणि मस्त प्रोजेक्ट आहे. मी तुम्हाला काही डिटेल्स पाठवते. नाही अंडर कन्स्ट्रक्शन आहे सर. हा आता होईल त्याचं प्रोसेशन. हो चालेल सर. ओके सर, पाठवतो.